आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र बोरहडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबईत आयोजित वेवेक्स परिषदेचा समारोप, वेव्स बाजारमध्ये 1,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा उद्या निकाल, भारत निवडणूक आयोग लवकरच विविध कामांसाठी उपयुक्त ECI नेट हे मोबाईल ॲप लाँच करणार, आणि महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 3 गडी राखून विजय। मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वेव्स परिषदेचा आज समारोप झाला। वेव्स बाजारमध्ये 1,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली। वेवेक्सच्या माध्यमातून 15-16 स्टार्टअपची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे आणि यातून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। राज्य सरकारनं या परिषदेत सुमारे 8,000 कोटी रुपयांचे करार केले, त्यामुळे परिषदेच्या आयोजनाबद्दल माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी समाधान व्यक्त केलं। अखेरच्या दिवशी हजारो लोकांनी वेव्समध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनांना भेट दिली आणि माध्यम तसंच मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घेतल्या। याशिवाय वेव्समध्ये झालेल्या विविध स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचं सादरीकरण देखील आज झालं। वाह उस्ताद, सिम्फनी ऑफ इंडिया, बॅटल ऑफ बँड्स आणि EDM चॅलेंजच्या विजेत्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे। विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील। वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची नीट ही चाचणी परीक्षा आज झाली। राष्ट्रीय चाचणी संस्था NTAच्या वतीनं आज देशातल्या 5,000 केंद्रांवर आणि परदेशातील 13 केंद्रांमध्ये ही परीक्षा झाली। या परीक्षेसाठी 22.5 लाखांहून अधिक तर राज्यात 35 शहरांमध्ये 2,79,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांची भेट घेतली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे। पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर आज भारतानं बंदी घातली। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चोहोबाजूनी नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे। त्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली। राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं। या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरू आहे। यानंतर सीमा सुरक्षा दलानं श्रीगंगानगर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे। दरम्यान आज पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं वृत्त आहे। कुपवाडा, बारामुल्ला, राजौरी, पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला। भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे। टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे। प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेकवारी हा प्रशिक्षण आठवडा 5 ते 9 मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे। या टेकवारीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्र तसंच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 9 मे रोजी दुपारी 3 वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारत निवडणूक आयोग लवकरच विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ECI नेट हे मोबाईल ॲप लाँच करणार आहे। आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध 40 मोबाईल आणि वेबसाईट ॲप्सचा समावेश या एकाच ॲपमध्ये असेल। या ॲपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात। ECI नेटचा दर्शनी भाग हा दिसायला आकर्षक असेल तसंच वापरायला सोपा असेल। तसंच या ॲपमुळे विविध ॲप्स डाउनलोड करून त्यात वेगवेगळे लॉग इन करून मग माहिती संकलित करायचं जिकिरीचं काम आता या नव्या ॲपमुळे वाचणार आहे। तसंच या नवीन ॲपवर मिळणारी माहिती ही आयोगाकडून दिली जाणारी अधिकृत माहिती असल्यानं त्याची विश्वासार्हताही अधिक असेल। महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर 3 गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 275 धावा केल्या. रिचा घोषनं सर्वाधिक 58 धावा केल्या. श्रीलंकेतर्फे सुगंधिका कुमारी आणि चामरी अटापट्टू यांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले. श्रीलंकेनं 7 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 5 चेंडू बाकी असताना विजयी लक्ष्य पार करत 278 धावा केल्या. नीलाक्षिका सिल्वानं 33 चेंडूत 56 धावा केल्या तर हर्षिता समरविक्रमानं 53 धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे स्नेहा राणानं 3 बळी घेतले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं सुरू असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी 207 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 206 धावा केल्या. आंद्रे रसेलनं 25 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. त्याच्या या तडाखेबंद खेळीत 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 18 षटकात 7 बाद 174 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. धर्मशाला इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमध्ये सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथं या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यावेळी उपस्थित असतील. बिहारमधल्या पाटणा, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराय या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन होणार असून 28 क्रीडाप्रकारांमध्ये देशातले सुमारे 8,500 खेळाडू सहभागी होतील. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावला जात असल्याची माहिती भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी छापेमारी केली. यावेळी 2 तरुण मोबाईलवर सट्टा लावत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर इतरत्र किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 44.3° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत आयोजित वेव्ज परिषदेचा समारोप. वेव्ज बाजारमध्ये 1,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा उद्या निकाल. भारत निवडणूक आयोग लवकरच विविध कामांसाठी उपयुक्त ECI नेट हे मोबाईल ॲप लाँच करणार. आणि महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 3 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.